श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 29वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। गताध्यायी जाहले कथन त्याहुनिया अध्यायी श्रवण करवितो श्रींचे अतर्क्य विंदान कथान संधान एकची ऐकून बाबांची अगाव झलीला इसवी सन 1916 ते वर्षी एक भजनी मेळा शिर्डीस आला दर्शनार्थ मंडळी ही सर्व प्रवासी कीर्ती परिसिली मत्रदेशी जातसता काशी यात्रेसी वाटत शिर्डीसी उतरली साई बाबा महासंत धीर उदार आणि दांत यात्रे करून सी कृपावंत पैसे अत्यंत वाटिती दिडक्या चवल्या हाताचा कीस अधेल्या पावल्यांचा पाऊस रुपये 10 कोणास 20 कोणास 50 ते देत हे काय सणासुदा दिसी कार्य विशेषी का पर्व काळासी प्रतिदिवशी युक्त प्रमाणेसी संतोषेसी अर्पित पहुडयेती भवव्ये नाचती गवये गाती भाटवानिती तमास गीर मुजरे देती भजनी रंगती हरि भक्त ऐसे महाराज उदार वृत्ती दान धर्मी सढळ स्थिती ऐकूनी कर्णोपकरणी ही कीर्ती इच्छा धरिती दर्शनाची कधी आलिया बाबांचे चित्ती पांथस्थाते ही पैसे वाटिती दीना दुबळ्यांचा परामर्श घेती कृपा मूर्ती साईनाथ पुरुष एक बाया तीन मेळा अवघा चौघा मिळून मेहुणी स्वस्त्री दुहिता आपण संत दर्शन कामुक घेऊन साईंचे दर्शन मंडळी पावली समाधान करीत साई पाशी अनुदिन प्रेमळ भजन नेमाने सांप्रदाय रामदासी भजन करीत अति उल्लासी बाबा ही रुपया आठाणे तयांसी आलिया मनासी अर्पित कधी तयास बर्फी देत कधी परतवित रिक्त हस्त बाबांचे हे ऐसे सदोदित परी न निश्चित परिते नभते सर्वासरे फकीर फुकटे भिक्षे करी सदैव येत बाबांचे द्वारी बाबा जरी दयाळू भारी धर्म न करीत सर्वाते जयाची लाभ काळाची घडी तयासीच ही सुख परवडी संत हस्त स्पर्शाची कवडी लाभेल जोडी भाग्याची ये अर्थीची एक गोष्ट ऐकता श्रोते होतील संतुष्ट करुणितया पुढे ती प्रविष्ट धरू मग वाट पुढील होनी प्रात बैसता बाबा स्तंभ शेजारी धुनी सन्निध मशिदी माजारी ये तसे पोरी अमनी तई पोरी तीन वर्षांची नागणी हाती जिनतानी डबी उघडी आई जमली सहता तडी ये तसे ती घडी साधुनी अमनी बैसे मांडीवरी डबी देई बाबांचे करी बाबा रुपया रुपया करी हात धरी बाबांचा बाबांच मुलांचे वेड भारी पोरही होती गोंडस साजिरी मुके घेत कुरवाळीत करी पोरी सधरीत पोटाशी बाबांनी धरावे पोटाशी अमनीच चित्त रुपया पाशी बाबा देना देना मजसी मणे खिशाशी लक्ष सारे अमनीचा तो पोर स्वभाव थोरा मोठ्याही तीच हाव स्वार्थासाठीच धावा धाव परमार्थी भाव एखाद्या पोरीने बसावे मांडीवरी आईने दूर कठड्या बाहेरी हालू नको देत तो वरी खुणावी पोरी सदुरुनी तुझ्या बापाचे मी काय लागे उठली ती सुटली माझ्या मागे फुकट खाऊ मेले नि लागे म्हणावे रागे बाबांनी परी घालूनी खिशा भीतरी रुपया बाहेर काढावा घालूनी आतो डबीत घट्ट झाकीता आवाज होई जो खट्ट डबी हाती पडता ती झट्ट घराची वाट धरी तसे हे तो हो रागे भरती तैसेची ऐसे प्रतिदिनी दोन तिजला सहा देत त्या जमलीला पाच दादा केळ कराला भाग्या सुंदरीला दोन दोन दहा ते पंधरा तात्या बासी पंधरा ते पन्नास आठवाटीती गोर गरीबांसी नित्य नेमेसी हे देव उपजोनी अर्थ स्वार्थता भजनोपक्रमता मांडिली बाह्यतः ते भजन सुंदर अंतरी द्रव्याचा लोभ दुर्धर पैसे देतात या आशेवर राहिले सपरिवार शिर्डीत त्यातून तिघास मोठी हाव बाबांनी द्यावे बहुत द्रव्य परिसाई पदी भजन सत्भाव हा एक निज भाव स्त्रियेचा पाहुनिया मेघा समोर आनंदे एक नासेल मोर चंद्राला चकोर तैसाच आदर तियेचा एकदा माध्यान्हीची आरती चालता साई कृपामूर्ती पाहुनी बाईची सद्भाव स्थिती दर्शन देती राम रूपे इतरास नित्याचे साई नाथ बाईच्या दृष्टी जानकी कांत डोळा घळ घळ अश्रू स्रवत पाहुनी विस्मित जन झाले दोही हाती वाजवी टाळी तवेच नयनी आसुवे ढाळी देखून हे अपूर्व ते वेळी जाहली मंडळी मित ऐसा पाहोनी तो देखावा जिज्ञासा जाहली सकळांचे जीवा इतुका प्रेमाचा पूर का लोटावा आनंद व्हावा तिये सचिका पुढे स्वपतीस तिसरे प्रहरी आपण होऊन आनंद निर्भरी राम दर्शन नवल परी वदे आचरित साईचे नीलोत्पल दल श्याम भक्त काम कल्पद्रुम तो हा भरताग्रज सीताभिराम दाशरथी राम मज दिसला किरीट कुंडल मंडित वनमाला विराजित पीतवास चतुर्हस्त जानकी नाथ मज दिसला शंख चक्र गदाधर श्रीवत्स लांछन कौस्तुभहार तो हा पुरुषोत्तम परात्पर रूप मनोहर देखिला म्हणे हा मानव रूपधारी असामान्य लीलावतारी जानकी जीवन मनोहारी धनुर्धारी मज दिसला फकीर शाही मागो दारो दारी जानकी जीवन मनोहारी धनुर्धारी मज दिसला असो हा अवलिया उपरा उपरी कोणास कैसाही दिसो अंतरी जानकी जीवन मनोहारी धनुर्धारी बाई मोठी परम भावार्थी पतितीचा अत्यंत स्वार्थी ऐसीच भोळी स्त्रियांची जाती कैसा रघुपतीये स्थळी मनी वसे जैसे जैसे भोळ्या भाविका आभासे तैसे आम्हा सकळा साई दिसे हिलाच कैसे राम रूप। करो प्रहरी तीस पुढे जागला द्रव्य लोभोद्भव द्रव्यापाशी नाही देव जाहला राम दर्शनी अभाव ऐसा हा स्वभाव लोभाचा साईस हे तो सर्व अवगत जाणून तिचे सरले दुरित पुनरपि राम दर्शन देत पुरवीत हे ततीयेचा असो पुढे तेच रात्री कैसी वर्तली नवल परी गृहस्थ देखे निद्रे माझारी स्वप्न भारी भयंकर आपण आहोत एका शहरी पोलीस एक आपणा धरी मुसक्या बांधून आवळी कर करी टोके निज करी मागे उभा तेथेच एक पिंजरात जागी निकट तयाचिया बाह्य भागी साई ही सर्व पहावया लागी उभेच की होगी निश्चळ पाहुनी महाराज सन्निधानी जोडूनिया दोनी पाणी करोनिया मुख केविल वाणी दीनवाणी तव वदे बाबा आपुली कीर्ती ऐकुनी पातलो असता आपुले चरणी प्रसंग हा का आम्हाला गुनी तुम्ही असुनी प्रत्यक्ष महाराजी प्रत्युत्तर दिधले कृतकर्म वगे पाहिजे भोगिले गृहस्थती विनीत बोले काही न केले ऐसे म्या या जन्नी तरी काही न केले जेणे हे ऐसे संकट गुजरले तयावरी महाराज बोलले असेल केले जन्मांतरी दिधले मग प्रत्युत्तर देणे मागील जन्माचे मी काय जाणे असले तरी ते आपुले दर्शने भस्म होणे आवश्यक होता अम्मा आपुले दर्शन अग्नि पुढे जैसे तृण तैसे ते समूळ भस्म होऊन कैसा न त्या पा नमन त्यासी बाबा मग पुसती तयाते आताचा तुझा नमस्कार आणि यापूर्वी जे घालीस निरंतर आहे काय दोन्ही तंतर करून विचार सांगे मज तव तो गृहस्थ देई उत्तर जमीन अस्मानाचे अंतर केवळ द्रव्यार्थ पूर्व नमस्कार सांप्रत परमे तिसरे दिवशी प्रात काळी मंडळी मशिदी दर्शन आली, दोन रुपयांची बर्फी दिदली, कृपा केली साईनाथे, तैसे पल्लवचे रुपये दोन बाबांनी तया समस्ता देऊन घेतले, काही दिवस ठेवून भजन पूजन चालले। पुढे काही काळ क्रमिला निघाली मंडळी जाण्याला, नाही जरी बहु पैसा लागला भरपूर लाभला आशीर्वाद, अल्लाह स्वप्ती तिळ भरी घडली आशीर्वादानुरूप, यथा सांग यात्रा अमूप, वाटे सन होता यत्किंचित ताप, पातले सुखरूप निज गृहा, मनी चिंतिल्या होत्या एका, त्या घडून घडल्या यात्रा अनेका, वाणीत साई वचन कौतुका, आनंद सकळिका अनुपम, शिवाय संतांचे आशीर्वचन, अल्लाह अच्छा करील हे वचन, अक्षरे अक्षर सत्य हो भक्त मद्रासी लोक, सकळ सत्वस्थ सात्विक बंधमोचक साई त्या, ऐसीच सुरस आणिक कथा सांगतो परिसी जे सादर श्रोता, भक्ती भावे श्रवण करिता आश्चर्य चित्त प्रकटेल, भक्त काज कल्पद्रुम कैसे साई दयाळू परम, कैसे सप्रेम भक्तांचे काम पुरवीत अविश्रम सर्वदा, ठाणे जिल्ह्यात वांद्रे शहर तत्रस्थ एक भक्त प्रवर, रघुनाथ राव तेंडुलकर चतुर धीर बहुश्रुत, सदा आनंदी मोठे प्रेमी, विनटले साईचे पाद पद्मी, तेथील बोध मकरंद कामी, अखंड नामी गुण गुणत, रूप देऊनी वर्णिली जयानी साई लीला, ती भक्ती प्रेमे वाचील त्याला साईच पावला पावली, सावित्री नामे तयांचे कलत्र, बाबू तयांचा ज्येष्ठ पुत्र, आहा तयांचा अनुभव विचित्र, परिसाते चरित्र साईचे, एकदा बाबू साशंकित मन वैद्यकीय पाठशाळे मधून, घेऊन परदेशीय वैद्यकी शिक्षण परीक्षे लागून बैसेना, तयाने रात्रीचा दिवस करून अभ्यास केला अति कसून सहज ज्योतिषास केला प्रश्न परीक्षेत उत्तीर्ण होईन का चाळूनी पंचांगाची पाने ज्योतिषी पाही ग्रहांची स्थाने राशी नक्षत्रे मोजूनी बोटाने सचिंत मुद्रेने अवलोकी मणे केला त परिश्रम थोर परिये वर्षी न ग्रहांचा जोर पुढील वर्ष फार श्रेयस्कर परीक्षा निर्घोर ते वर्षी बैसून परीक्षेस काय सार्थक होणार जरी श्रम निरर्थक विद्यार्थ्याने तेने तो दच कला मनासी पुढे तया विद्यार्थ्यांची माता अल्पावकाशी शिर्डी सजाता नमिता साई चरण माता कुशल वार्ता चालल्या निघाली असती अनुकूलता ग्रहांची पत्रिका पाहिली ज्योतिषाही म्हणती अंदा योग नाही असून अभ्यासाची तयारी मुलगा न जाई परीक्षेस तरी बाबाही काय ग्रह दशा यंदा अशी ऐसी बहु आशा समस्ता ऐकून बाबा बदले वचन सांगे तया समाजे मान पत्रिका ठेवी गुंडाळून बैसे जा स्वस्थ मन परीक्षे नादा कुणाच्या मनावी मुलास येईल यश स्वस्थ चित्ते परीक्षेस बैस होऊ नको असा निराश ठेवी विश्वास मजवरी असो बाबांची आज्ञा घेऊन आई परतली ग्रामाला गुनी मुलास बाबांचा निरोप कथुनी उत्साहे जननी आश्वासी ऐसा तो साई वचनोल्लास मुलगा बैसला परीक्षेस उत्तरेही लेखी प्रश्नास यथावकाश दीधली लेखी परीक्षा आत्मविश्वासे घेरली संशये चढली स्थिर बुद्धी असता लिहिली सम्यग उत्तरे उत्तीर्ण भावया इतुकी पुरे परिविद्यार्थिया वाटे ते अपुरे सोडिला धीर तयाने वस्तुतल्ले होता तरी त्यास वाटे मी ना पा गणितयास सांगितले तेव्हा परीक्षक वदे तू जाई असेल तैसा घेऊन येई लेखी परीक्षेत पास ही देई आनंददायी खबर त्या मग तो भावे धावला असो पुढे जाहले गोडा परीक्षेची पुरली होडा दिधली दृढ निज पदी जोड साईंनी ओड पुरवूनी दळावला सोकट साई करी ऐसे न कोणा केम्माही कथिती जेणे नहालेल चित्त वृत्ती हे तो बाबांची नित्य प्रचिती निष्ठा ये रीती दृढ करती चालू जाता कथिल्या वाटे आरंभी आरंभी गोड वाटे पुढे ऐसे पसरतील सढाटे काटेच काटे चोही कडे मग त्या निष्ठे सुटतील फाटे सहज मनी पैठे दृढ श्रद्धा देवनिया संकटा तोंड करिता साई स्मरण अखंड होती सकळ अपाय दुखंड शक्ति ही प्रचंड नामाची हेच यांतरायाचे प्रयोजन तेही करी साईच निर्माण घडेल साई स्मरण संकटोपशमन ही तेम्मात असो याच मुलाचे वडील भक्त बाबांचे अति प्रेमळ धीर उदार सत्वशील गात्रे शिथिल जाहली प्रसिद्ध परदेशी माने इत बारे तयांचे पदरी केली नोकरी तयांनी पुढे होता वृद्धापकाळ नेत्रास येऊ लागली झाकळ इंद्रिये निज कारी विकळ वांछिती निश्चळ आराम काम कराया उरली म्हणून सुधारावया प्रकृती रघुनाथ राव रजा घेती स्वस्थ विश्रांती भोगिती पुढे ती रजा संपूर्ण भरली नाही पूर्ण विश्रांती लाभली म्हणून मागुती अर्जी लिहिली रजा प्रार्थिनी अर्जी देखोनी आ उपरी सोज परी सिजे अखेरचा हुकुम भावया आधी असता पंधरा दिसांचा अवधी जाऊनी तियेचा स्वप्नामधी पुसती बुद्धी तियेस शंभर द्यावे माझी मनीषा पुरेल ना तव मनीची आशा बाई वदे तिकडे ठराव अर्जीवर रघुनाथ राव इमानी नोकर बहुत जाहली सेवा आजवर अर्धी भाकर द्यावी त्या मुखे जरी वदले शंभर दहा दिधले आणि कवर ऐसे हे समर्थ करुणा कर प्रेम अनिवार भक्तांचे आता परिसा आणि कएक कथा सुंदर मनोरंजक भक्त प्रेमोल्लास कारक आनंददायक श्रोतया डॉक्टर नामे कॅप्टन हाटे बाबांचे भक्त श्रद्धाळू मोठे बाबांनी स्वप्नात दर्शन पहाटे दिधले ते गोमटे कथानक हाटे राहती ग्वालेरी बाबांस देखती स्वप्ना माझारी पहा बाबांची प्रश्न कुसरी हाटे ही उत्तरी काय वदती म्हणती बाबा मज विसरलासी काय तात्काळ हाट्यांनी धरिले पाय जरी विसरले ले करू माय तरणो पाय कैसे नी उठून बागेत गेले तातडी खुडीली ताजी वाल पापडी शिधा साहित्य दक्षिणा रोकडी भक्ती परवडी सिद्ध केली ऐसी पाहो अवचित उघडली नेत्रपाती स्वप्न स्थिती हे तै कळले तात्काळ हाट्यांचे जाहले मना पदार्थ हे समस्त मिळवून करावे बाबांस प्रत्यक्ष अर्पण तदर्थ जाऊन शिर्डीस परिते पत्र लिहिले मुंबईस केला होता जैसा संकेत जाणूनी माझे मनोगत पुरविला मनोरथ बाबांनी ऐसे वाटले हाट्यांचे मना परीही तरी त्यांची कल्पना पूर्ण जाणील संतांची योजना प्रयोजना तयांचा हे जरी म्हणावे निश्चित तीच पहा दुसरी प्रतीत ती तो याहून विपरीत ज्याचे मनोगत त्या ठावे एकाच रुपया परत देती एकाच तो खिशात सुदती कारण काय वदावे निश्चिती काय चित्ती बाबांच्या त्यांची कारणे तयास ठावी आपण केवळ मौज पहावी ऐसी गोड संधी न दवडावी कथा परिसावी ये अर्थी एकदा वा मन नारवे कर जयास बाबांचे प्रेम अपार आणिला एक रुपया सुंदर भक्ति पुरस्सर अर्पाया एका बाजूस कोरिली होती राम लक्ष्मण सीता सती दुजिया बाजूस रम्य मूर्ती होता मारुती बत्तांजळी तया अर्पणी पोटी हेत हस्त स्पर्शा पाठी तो परत मिळावा उदी प्रसादा सहित म्हणून हस्तात ठेविला कोणा मनी काय हृदगत बाबा हे तो सकळ जा सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।